तस्यां दशरदर्शिः संश्चरो देवता तिष्ठुच्छन्दः संश्चर प्रीत्यर्थे जपे विनियोगः दशरथो उवाच कोणोऽन्तकोरौद्रयमोदबभ्रु कृष्णश्च पिङ्गळमन्दसौरिः नित्यं स्मृतो यो हरते च क्रीडां तस्मै नमः श्री रविनन्दनाय सुरासुरा किं पुरुषो रगेन्द्र गन्धर्वविद्याधरपन्नगश्च पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्री रविनन्दनाय नरा नरेन्द्र पशवो मृगेन्द्र वन्याश्च ये कीटपतङ्गभृङ्गाः पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्री रविनन्दनाय देशाश्च तुङ्गाणि वनानि यत्र सेनानि वेषा पुरपर्तनानि पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्री रविनन्दनाय त्रयातिलैर्यवैर्म शगुडान्नदानि लोहेन नीलां वरदार्थो वा प्रीणाति मन्त्रै निजवासरे च तस्मै नमः श्री रविनन्दनाय प्रयागकुले यमुना तटे च सरस्वती पुण्यजले गुहायां यो योगिनां ध्यानगतोऽपि सूक्ष्मः तस्मै नमः श्री रविनन्दनाय अन्यप्रदेशात् सगृहं प्रविष्ट स्तदीयवारे सनदसुखिस्यात् गृहाद्गतो यो न पुनः प्रयाति तस्मै नमः श्री रविनन्दनाय स्वयम्भूर्भुवनत्रयस्य त्राता हरीशो हरते पिनाकी एकस्त्रिदारुयजुश्याममूर्ति तस्मै नमः श्री रविनन्दनाय शकं यप्रयतप्रभाते नित्यं सपुत्रैः पशुबान्धवैश्च पठेत्तु सौख्यं भुवि भोगयुक्तः प्राप्नोति निर्वाणपदं तदन्ते कोणश्च पिङ्गळो बभ्रु कृष्णो रौद्रोऽन्तको यमः सौरी शनीश्चरो मन्द पिप्पलादेन संस्तुतः एतानि दश नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शनीश्चरकृता पीडा न कदाचित् भविष्यति हरिः ॐ
Shanti-Mantras findet ihr unter der Nummer 670. Da müsst ihr mal aufpassen, es könnte sein, dass ihr es in einer anderen Reihenfolge liest. Und da könnt ihr einfach gucken, zwischen 670, auch auf der nächsten Seite, findet ihr die Mantras.
नो मित्रसं वरुणः सन्नो भवत्पर्यमा सन्नजन्दो बृहस्पतिः सन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् avatu vaktaram. Om Shanti Shanti Shanti. Om Sahana Vatu Sahana Vunattu Sahaviryam Karavavahai Tejasvinavadhitamastu Mavidvishavahai. Om Shanti Shanti Shanti. Om Yashandasa Vrushabho Vishwarupaha Chandogyo Yamurtat Sambhavuva Samindro Medhaya Sprunotu Amurtasya Devadharanu Bhuyasam Shariram Me Vicharshanam Jivvami Madhumattama Karnabhyam Bhuri Vishuvam Brahmana Koso Simedaya Vihitaha Sutam Me Gopaya. Om Shanti Shanti Shanti. Om Aham Vrikshasharirva Kirti Prishtam Giririva Urdhva Pavitro Vajini Vasvamrutamasmi Dravinabhum Savarchasam Sumedha Amrutotshitaha Iti Trishankor Vedanu Vachanam. Om Shanti Shanti Shanti. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vasishyate. Om Shanti Shanti Shanti. Om Aapyayantu Mamangani Vatranaschakshusrotram Adho Malamindriyani Chasarvani Sarvam Brahmopanishadam Maham Brahma Nirakuryam Mama Brahma Nirakarod Anirakaranamastu Anirakaranam Me Astu Tadatmani Nirate Ya Upanishatsu Dharma Te Mayi Santu Te Mayi Santu. Om Shanti Shanti Shanti. Om Vam Me Manasi Pratishthita Mano Me Vachi Pratishthitam Avira Vidmayedi Vedasya Mahanistaha Sutam Me Ma Prahasi Aninadi Tena Ahoratram Sandadami Rutam Vadishyami Satyam Vadishyami Tanmamavatu Tadvaktaramavatu Avatu Mam Avatu Vaktaram Avatu Vaktaram. Om Shanti Shanti, Shanti. Om Bhadram Nu Apivatayamanaha. Om
Shanti, Shanti, Shanti.
Om Bhadram Kanne Vishunuyamadeva. Bhadram Pashyema Kshavilyajatra Stirairangai Stushtuvamsastanubihi Vyasema Devahitam Yadayu Swastina Jindro Vrudasravaha Swastina Pusha Vishwaveda Swastinastasyo Arishtanemihi Swastino Brihaspatirdadatu Om Shanti Shanti Shanti. Om Yo Brahmanam Vidadati Purvam Yo Vai Vedam Shaprahinoti Tasmai Tagumhadeva Matma Buddhi Prakasham Mumukshur Vai Sharanamaham Prapadye Om Shanti Shanti Shanti.
These 10 Shanti Mantras are connected with the Upanishads.
Diese 10 Shanti Mantras, die wir gerade rezitiert haben, sind in Verbindung mit den Upanishaden.
Every mantra is connected with one Veda and Upanishad.
Jedes dieser Mantra steht in Verbindung mit einer Upanishade und einem Veda.
Hence, before commencing the study of the Upanishad, one must repeat this.
Daher, wann immer man das Studium der Upanishaden und damit der Weisheit beginnt, dort beginnt man mit diesen Shanti-Mantras.
These Shanti-Mantras create harmony internally, externally and universally.
Und diese Shanti-Mantras wollen dazu helfen, dass man Harmonie spürt, innerlich und äußerlich.
These Mantras are from Vedas.
Diese Mantras kommen aus den Veden.
Vedas are not written by any human being.
Die Veden sind nicht geschrieben worden von Menschen.
They are revelations to the sages in their deep meditation or intuition.
Sie wurden den großen Weisen, den Sehern enthüllt, offenbart.
Hence, before commencement of the Vedas, Guru and teachers, they used to repeat these prayers.
Und so wurde immer vor dem Studium der Veden, wurden diese Gebete rezitiert von den Meistern.
During the period of Vedas, there is no form of God.
Während der Veden wurde keine konkrete Form von Gott verehrt.
They worshipped entire nature as God.
Die ganze Natur wurde als Gott verehrt.
Wind is God, fire is God, water is God. They are the forms of God.
Gott hat verschiedene Formen. Gott erscheint als Feuer, als Wind, als Wasser.
Afterwards only many forms of God came into existence.
Erst später wurde Gott in verschiedenen, konkreteren Formen verehrt.
Truly speaking, there is no form of God, there is no language for God.
In Wahrheit gibt es keine Form von Gott und auch keine Sprache Gottes.
These Shanti Mantras reveal that supreme truth.
Und diese Shanti Mantras enthüllen diese höchste Wahrheit.
And by repeating the Shanti Mantras, it produces harmony in every level of our personality.
So, indem man diese Shanti Mantras wiederholt, entsteht ein tiefer Frieden in all den Ebenen unserer Persönlichkeit.
In every body there is 5 levels of consciousness.
In jedem Körper gibt es 5 Ebenen des Bewusstseins.
Physical,
körperlich,
vital,
energetisch, vital,
mental,
geistig,
intellektuell
and causal. Und kausal.
They are called layers of consciousness.
Das wird als die verschiedenen Schichten des Bewusstseins bezeichnet.
Look at our body.
Schau den Körper an.
In every body there is a skeleton.
In jedem Körper gibt's ein Skelett.
This skeleton is covered by muscles.
Um das Skelett gibt's die Muskeln,
nerves,
die Nerven,
Blut and skin.
Und die Haut.
And they are functioning because of pranas.
Und all das funktioniert wegen dem Prana, den Lebensenergien.
There are so many fluids.
Es gibt so viele Flüssigkeiten.
When you hug your baby,
wenn man ein Baby umarmt,
or anybody,
oder jemanden umarmt,
do you feel you are hugging the skeleton, muscles, nerves and fluids?
Habt ihr da das Gefühl, dass ihr dort Knochen und Muskeln und Flüssigkeiten umarmt?
From head to foot, we are nothing but a unit of consciousness.
Von Fuß bis Kopf sind wir eine Einheit von Bewusstsein.
Even physically we are consciousness.
Auch körperlich sind wir letztlich Bewusstsein.
That consciousness is the only reality.
Bewusstsein ist die einzige Wirklichkeit.
It is subtler than the space.
Das ist feiner als der Raum.
That is the truth.
Und das ist die Wahrheit.
That consciousness alone manifests in all these names and forms.
Und dieses Bewusstsein manifestiert sich in allen Namen und Formen.
These Shanti Mantras,
und diese Shanti Mantras
reveal the supreme truth of consciousness.
Enthüllen diese höchste Wahrheit des Bewusstseins.
Hence, some years ago, I repeated these 10 Shanti Mantras in Italy, Naples, in a very big peace conference.
Vor einigen Jahren habe ich auch diese Shanti Mantras auf einer großen Friedenskonferenz in Neapel wiederholt.
At the time, the chief cardinal, archbishop of that region was also there.
Da waren verschiedene Würdenträger, auch der örtliche Kardinal.
I explained the meaning of the Shanti Mantras.
Und auch nachdem ich ihm die Bedeutung der Shanti Mantras erklärt hatte,
it was a peace conference.
Dann wurde klar, dass das sehr gut auf einer Friedenskonferenz war.
Everybody felt by repeating Shanti Mantras, it is really bring peace.
Und so sind diese Shanti Mantras religionsübergreifend sehr gut für den Frieden.
Even the cardinal appreciated, oh, this is a universal peace.
Auch der Kardinal sagte, das ist ein universelles Friedensgebet.
In the beginning, he was about to doubt by seeing the color of the clothes.
Zuerst war er etwas skeptisch, als er meine Kleidung gesehen hat.
Then I explained the teachings of our Gurudev, repeated the universal peace prayer.
Aber dann habe ich die Lehren von unserem Meister erklärt.
Our Gurudev's universal prayer is also signifies that same truth.
Und dieses allumfassende Gebet, auch das zeigt diese höchste Wahrheit.
He appreciated that prayer.
Und auch dieses Gebet konnte so gut angenommen werden.
Because my humble request to you, repeat daily the Shani Stotra and Shanti Mantras.
So meine Bitte an euch, wiederholt die Shani Stotra und die Shanti Mantras.
It will bring peace to your own family members and to you.
Das bringt euch Frieden in eurer Familie und in euer Zuhause. Om Trayambakam Nummer 8.